नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी आजही राज्यभरातून अनेक दिग्गज नेत्यांसह इच्छुक उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल. नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. लोहा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर. देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती. आणि पुणे कसोटीतही भारतीय फलंदाजांकडून निराशा. न्यूझीलंड संघाला दुसऱ्या डावात 301 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी आजही राज्यभरातून अनेक दिग्गज नेत्यांसह इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत जामखेड इथं महायुतीकडून भाजपचे राम शिंदे, कोपरगावचे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आशुतोष काळे, शिर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार डॉ राजेंद्र पिपाडा, अकोला पूर्वचे महायुतीचे उमेदवार भाजपचे रणधीर सावरकर, वाशिमच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मेघा किरणराव डोंगरे, वांद्रे पश्चिमचे महायुतीचे उमेदवार भाजपचे आशिष शेलार, शिवडीचे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर तसंच रत्नागिरीचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी तसंच औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे अतुल सावे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मनीषा उर्फ मंदा उत्तम खरात यांनी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून हिंदुस्थान जनता पार्टीचे बबनगीर उत्तमगीर गोसावी यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान एमआयएम पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून नासेर सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जालना विधानसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 21 उमेदवारांनी 39 अर्जांची उचल केली. बदनापूर इथून महाविकास आघाडीचे बबलू चौधरी यांनी, भोकरदन इथून महाविकास आघाडीचे चंद्रकांत दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातही आज 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात 45 इच्छुकांनी 92 अर्जांची उचल केली तर 17 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. यामध्ये कळमनुरीतून बसपाचे विजय माणिका बलखंडे, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप तातेराव मस्के यांचा तर हिंगोलीतून तानाजी बुटकुळे यांच्यासह 8 जणांच्या 11 अर्जांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यात आज उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 5 तर परंडा विधानसभा मतदारसंघात 4 अर्ज दाखल झाले आहेत. सांगलीचे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संजय पाटील आणि इस्लामपूरचे पदाधिकारी निशिकांत पाटील यांनी आज मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात संजय पाटील तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात निशिकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर, मुंबईतल्या वांद्रेपूर्व मतदारसंघातून जिशान सिद्दीकी, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव कोठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे तर शिरूर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 90,74,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. धनशक्तीचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभागही सज्ज झाला आहे. निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर विभागानं मुंबई इथं नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. दरम्यान हिंगोली शहरात बसस्थानक परिसरात आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना 2 वाहनात 1,40,00,000 रुपयांची रोकड आढळून आली. याबाबत अधिक तपास सुरू आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए .in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 11 नोव्हेंबरला ते पदभार स्वीकारतील. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आज 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी निवेदिता प्रकाश मेहता, प्रफुल्ल सुरेंद्रकुमार खुबालकर, अश्विन दामोदर भोबे, रोहित वासुदेव जोशी आणि अद्वैत महेंद्र सेठना यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या अतिरिक्त न्यायाधीशांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. पुणे इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडच्या 5 बाद 198 धावा झाल्या आहेत. कर्णधार टॉम लॅथन 86 धावा काढून बाद झाला तर वॉशिंग्टन सुंदरनं 4 बळी घेतले. दरम्यान भारतीय फलंदाजांनी आजही निराशा केली. भारताचा पहिला डाव अवघ्या 156 धावात संपुष्टात आला. रवींद्र जडेजानं सर्वाधिक 38 तर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं प्रत्येकी 30 धावा केल्या. न्यूझीलंडच्या मिचेल सँटेनरनं सर्वाधिक 7 गडी बाद केले. न्यूझीलंडनं या कसोटीत आतापर्यंत 301 धावांची आघाडी घेतली आहे. राज्य सरकारने येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे. सर्व खासगी तसंच औद्योगिक आस्थापनांनी या दिवशी कामगारांना पगारी सुटी जाहीर करावी. अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान 2 तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी असं यासंबंधी जारी पत्रकात म्हटलं आहे. या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलं आहे.
नमस्कार. आपल्याला माहितीच आहे 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेसाठी मतदान केलं जाणार आहे
आणि या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा.
मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे.
आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी मतदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
आम्ही मतदान करणार आहोत,
तुम्ही करा.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसंच आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याविषयी जनजागृतीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर शहर तसंच तालुक्यात केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांसह स्थानिक पोलिसांनी आज पथसंचलन केलं. गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आज प्रभात फेरी काढून मतदान विषयक जनजागृती केली. आदर्श आचारसंहितेच्या योग्य अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने राजकीय प्रचारातील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक जाहिरातीचं पूर्वप्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार सर्व राजकीय जाहिरातींचं पूर्वप्रमाणीकरण करण्याचं आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना केलं आहे. या जाहिरातींचा खर्च संबंधित पक्ष किंवा उमेदवाराच्या खर्चात धरला जातो असं कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष नोडल अधिकारी सचिन अडसूळ यांनी सांगितलं आहे. मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरात मतदार जागृतीसाठी दयानंद महाविद्यालयात कॉफी विथ कलेक्टर हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी युवा वर्गाला मतदान करण्याचं तसंच इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी आजही राज्यभरातून अनेक दिग्गज नेत्यांसह इच्छुक उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल. नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. लोहा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर. देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती आणि पुणे कसोटीतही भारतीय फलंदाजांकडून निराशा, न्यूझीलंड संघाला दुसऱ्या डावात 301 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही ऐकू शकता. नमस्कार.